कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत. लॉला ऍडमिशन मी घेतलं त्या कॉलेजमध्ये, म्हणजे रुपारेल कॉलेजमध्ये. खूप मराठी नाटक, सिनेमा, सिरियल याच्याशी कनेक्टेड खूप मंडळी होती. तर मला आठवतं तिथे ना गिरीश जोशी नावाचा ऍक्टर आहे आपला, खूप जुना ऍक्टर आहे, त्याच्याकडे खूप इन्फॉर्मेशन असायची. आणि तेव्हा ना मानसिंग पवार जे आहेत, जे गप्पा गोष्टी नावाचा कार्यक्रम करायचे, ते एपिसोडिक स्टोरी करत होते, शुभमंगल सावधान. म्हणजे प्रत्येक एपिसोड हा लग्न या विषयावर बेस्ड असायचा. तर एक त्यांना एपिसोड करायचा होता मॉड मुलगी हवी. माझं क्वालिफिकेशन बघायचं रोल मिळण्याचं, मी छोटे कपडे घालायचे आणि इंग्लिश बोलायची. म्हणून मला मॉड मुलगी हवी या एपिसोडसाठी, आणि तेव्हा ऑडिशन, लुक टेस्ट असा प्रकार नसायचा. असं आपण प्रोड्युसरला भेटलो की ते असे आपल्याकडे बघायचे आणि अच्छा मग कराल ना तुम्ही, ह्या लेवलवर काम व्हायचं. तर मी फक्त छोटे कपडे आणि दिसायला ओके आणि इंग्लिश बोलते ह्याच्यावर मला तो एपिसोड मिळाला. आणि तो एपिसोड केल्यानंतर ना विजय सर, विजय गोखले सर एक मुलगी शोधत होते खेळ थोडा वेळ या नाटकासाठी. मला आठवतंय की शिवडीला ठाकरे हॉल आहे, तिथे भेटायचं ठरलं सरांना. आणि मी तिथे गेले तेव्हा रायटर आणि चेतन दळवी तिथे बसलेले होते आणि मी अशी गपचूप जाऊन बसले. चेतन दळवी गजरा बिजरा या कार्यक्रमात त्यांना मी पाहिलं होतं, माझ्यासाठी ते ओळखीचे होते. मग त्यांनी विचारलं, मग काय टेन्शन घेऊ नको, सर वाचायला वगैरे सांगतील आणि आपण जसं शाळा कॉलेजमध्ये करतो तसंच करायचं आहे. मी असं वळले त्यांच्याकडे, नाही मी कधीच केलं नाही. टॉईंग चेतन दळवीला वाटलं असेल मनात, आय एम शुअर ते म्हणाले असतील बापरे आता दुसरी मुलगी परत बघायला लागणार. पण मग सर आले, सरांनी मला वाचायला सांगितलं. तर द वे आय रेड इट प्रॉबब्ली यु नो, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की पोटेन्शियल आहे आणि मुलगी खरंच त्यांना मिळत नसावी, जिच्या एंट्रीलाच तिने शॉर्ट कपडे घालायचे होते म्हणून असेल. आणि मला ते नाटक मिळालं. आणि मी तुला सांगते, फक्त माझे वडील आहेत ना, त्यांनी मला आयुष्यभर सांगितलं की काही करणार ना हर्षदा, तर खूप कॉन्फिडंट राहायचं, आत्मविश्वास दिसला पाहिजे लोकांना तुमचा. इतका आत्मविश्वास दिसला पाहिजे ना की तुमच्याकडून काही चूक झाली तर समोरच्यानी एक 2 सेकंड विचार केला पाहिजे हिचं चुकलं का आपलं. आणि हे मी माझ्या आयुष्यभर फॉलो केलेलं आहे. त्या कॉन्फिडेंटली मी रिहर्सल सुरू केली आणि सरांनी मला स्टेजवर उभं राहण्यापासून ते थोडासा अभिनयपर्यंत असं सगळं शिकवलं. तर आय एम रिअली इंडेप्टेड टू विजय गोखले की त्यांनी हे सगळं मला शिकवलं. ते करत असताना त्याच्यात कुलदीप पवार सर होते आणि तेव्हा आपला मराठीतला पहिला डेली सोपचं कास्टिंग सुरू झालं होतं, दामिनी कांचन अधिकारी करत होत्या. आणि तेव्हा कुलदीप पवारांच्या लेकीच्या रोलसाठी, मुलीच्या रोलसाठी मुलगी बघत होते, थोडीशी मॉडर्न थोडीशी, कारण तिची एंट्रीज ती बॅडमिंटन खेळून आली आहे आणि शॉर्ट स्कर्ट पाहिजे होतं व्हाईट म्हणून. सो कुलदीप सरांनी माझं नाव रेकमेंड केलं, कांचन मला भेटली आणि माझ्या आयुष्याचं खरं जर्नी सुरू झाला विथ दामिनी. त्याच्या आधी मध्ये एक सिरियल मी केली होती टायगर नावाची, ते पण असेच 8-10 एपिसोड केले होते, पण त्याच्यात पण मी तेवढंच घाणेरडं काम केलं होतं. दामिनीने थोडंसं आयुष्य बदललं कारण एक मोठा रोल थोडा मिळाला आणि डेली सोप म्हणजे रोज 10 दिवस शूटिंग करायला लागायचं. तर सवयीने श्रुती, सवयीने मी अभिनय करायला लागले. सी पूर्वी काय होतं, ते जे वीकली शो होते ना त्याच्यामध्ये आज तुम्ही काम केलं तर 15 दिवसांनी जाऊन तुम्ही 2 सीन करायचा, तर अभ्यास होमवर्क नव्हता. डेली सोपनी माझ्यासारखे न नटसुद्धा नट झाले. माहोल पण तसा होता की कॉलेज गोईंग होते मी आणि मोठमोठे ऍक्टर्स होते, सगळं बघून बघून मी शिकले.
दामिनीच्या काय आठवणी सांगशील, म्हणजे आय एम शुअर की त्यावेळे आता जसं वॅनिटी वॅन्स आणि यु नो एसी हॉल्स आणि रूम्स असं सगळं इतकं काय 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 ऍक्टर्सने प्रोव्हाइड केलं जातं, ते त्या काळात तर अर्थात तेवढं नव्हतं.
माय गॉड श्रुती, आय टेल यू, मी चेंबूरला राहायचे आणि नागी विला नावाची एक जागा आहे जुहूमध्ये, तिथे शूटिंग असायचं. मग मी चेंबूरवरनं बस करून जुहूला यायचे आणि तिथून रिक्षा करायचे, 6 रुपये व्हायचे. माझ्याकडे एवढी मोठी बॅग असायची कारण तेव्हा कॉस्ट्युम डिझायनर नव्हते, प्रोडक्शन कपडे नाही प्रोव्हाइड करायचे, तुम्हाला तुमचे कपडे आणायला लागायचे. तर मी ते कपड्याचं ओझं घेऊन तिथे शूटिंगला पोचायचे. 8:30 कॉल टाईम असायचा आपला आणि नागी विलावाला जो होता ना बंगलोचा ओनर, ते बंगलोचे ओनर कसे असायचे, तिकडे एका रूममध्ये ते दिवसभर राहतात आणि उरलेली जागा
शूटिंगला
देतात, त्यामुळे त्यांचे कुत्रे ते सगळे घरातच असतात. पण 8:30 शिवाय ते दार उघडत नाही, तर 8:20-8:25 मी पोचायचे आणि मग बंगलोच्या बाहेर उभे राहायचे. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, मी कधी कुठे लेट पोचत नाही आणि जर पोचणार असेल तर मी 2 कॉल केलेले असतात की जरा ये ट्रॅफिक में फसी हूँ, मेरे को 10 मिनिट लेट हो रहा है, यु नो ॲज अ रूल मी ते पाळते. सो दामिनी सुरू झालं आणि आपण काहीतरी करतोय ह्याचं फिलिंग मला तेव्हा आलं की आय रिमेंबर आईबरोबर बाजारात गेलेले होते मी आणि अचानक ना समोर आपण भाजी घेताना असं आईबरोबर उभं आहोत आणि कोणतरी आपल्याला लक्ष देते, कोणतरी असं बघतंय, जुई हाच प्लेस होता काल तुमच्या एपिसोड मध्ये पोपट, यु नो अगं परडे किती, कपडे किती माझ्याकडे,
किती मिळायचा तुला
750 रुपये.
हो
पण ते खूप होते माहितीये माझ्याकडे, कारण घर चालवायला पप्पा होता ना, आपले 750 रुपये पर डे कोण देत का वेडी. सो दिस शूटिंग वॉज व्हेरी एन्जॉयबल. किरण करमरकर माझा पहिला हिरो, प्रतीक्षा लोणकर, आणि यु नो खूप मान्यवर मंडळी त्या मालिकेत होते. तसं स्टार स्टडेड सिरियल दिसायची ती, आणि इट वेंट ऑन टू बिकम एक्स्ट्रीमली पॉप्युलर. आणि
मी स्वतः बघायचे अगं.
येस. आणि मग मी तुला सांगते, मग एक वेळ अशी आली की 4 वाजता दामिनी, 4:30 वाजता घरकुल नावाची सिरियल असायची माझी, आणि 5:55 कमी असताना उच्चापती नावाचा प्रशांत दामले, मी आणि कविता लाड, असे बॅक टू बॅक माझे 3 शोज यायचे. 93.5 रेड एफएम बजाते रहो.